आकाशवाणी मुंबई मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. माझ्या प्रिय देशबांधवांनो नमस्कार. प्रत्येक मन की बात भागाच्या पूर्वी देशातल्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक वयोगटातल्या लोकांकडून मन की बात संबंधी अनेक सूचना येतात, आकाशवाणीवर येतात, नरेंद्र मोदी ॲपवर येतात, माय गव्हच्या माध्यमातून येतात, दूरध्वनीद्वारे येतात, ध्वनिमुद्रित संदेशांच्या माध्यमातून येतात. आणि जेव्हा कधी कधी मी वेळ काढून पाहतो तेव्हा माझ्यासाठी तो एक सुखद अनुभव असतो. एवढी वैविध्यपूर्ण माहिती मिळते. देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात शक्तीचं भांडार आहे. साधकाप्रमाणे समाजासाठी झटलेल्या लोकांचं अगणित योगदान, दुसरीकडे बहुधा सरकारची नजरच जात नसावी अशा समस्यांचं भांडार देखील नजरेस पडतं. बहुधा यंत्रणेलाही सवय झाली असावी, लोक देखील सरावली असतील. आणि मला आढळून आलं की मुलांचं कुतूहल, तरुणांची महत्त्वाकांक्षा, थोरा मोठ्यांच्या अनुभवाची शिदोरी, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी समोर येतात. दरवेळी जेवढ्या सूचना मन की बातसाठी येतात सरकारमध्ये त्यांचं सविस्तर विश्लेषण होतं. सूचना कशा प्रकारच्या आहेत, तक्रारी काय आहेत, लोकांचे अनुभव काय आहेत. साधारणपणे असं आढळून आलं आहे की मनुष्याचा स्वभाव असतो दुसऱ्यांना सल्ला देण्याचा. रेल्वेमध्ये, बसमध्ये जाताना कुणाला खोकला आला तर लगेच दुसरा येऊन सांगतो की असं करा. सल्ला देणं, सूचना देणं हे जणू काही आपल्या स्वभावातच आहे. सुरुवातीला मन की बात संबंधी जेव्हा सूचना यायच्या, सल्लारूपी शब्द ऐकू येत होते, वाचायला मिळत होतं, त्यामुळे आमच्या टीमलाही असंच वाटायचं की अनेक लोकांना बहुधा ही सवय असावी. मात्र जेव्हा आम्ही त्याकडे बारकाईनं पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी खरोखरच भारावून गेलो. बहुतांश सूचना देणारे ते लोक आहेत, माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारे ते लोक आहेत जे खरोखरच आपल्या आयुष्यात काही ना काही करतात, काहीतरी चांगलं व्हावं यासाठी ते आपली बुद्धी, शक्ती, सामर्थ्य, परिस्थिती यानुसार प्रयत्न करत असतात. आणि या गोष्टी जेव्हा लक्षात आल्या तेव्हा मला वाटलं की या सामान्य सूचना नाहीत, हे अनुभवाचे बोल आहेत. काही लोक सूचना अशासाठीही करतात कारण त्यांना वाटतं की जर हेच विचार तिथे जिथे काम करत आहेत ते विचार जर अन्य लोकांनी ऐकले तर त्याला एक व्यापक स्वरूप मिळालं तर अनेक लोकांना लाभ होऊ शकतो. आणि म्हणूनच त्यांची स्वाभाविक इच्छा असते की मन की बातमध्ये याचा उल्लेख व्हावा. या सर्व गोष्टी माझ्या दृष्टीनं अत्यंत सकारात्मक आहेत. मी सर्वप्रथम बहुतांश सूचना ज्या कर्मयोग्यांच्या आहेत, समाजासाठी काही ना काहीतरी करणाऱ्या लोकांच्या आहेत, त्यांच्याप्रती मी आभार व्यक्त करतो. एवढंच नाही, एखाद्या गोष्टीचा मी जेव्हा उल्लेख करतो तेव्हा अशा काही गोष्टी लक्षात येतात तेव्हा खूपच आनंद होतो. गेल्यावेळी मन की बातमध्ये काही लोकांनी मला सूचना केली होती, अन्न वाया जात आहे त्यासंबंधी चिंता व्यक्त केली होती आणि मी त्याचा उल्लेख केला होता. जेव्हा उल्लेख केला त्यानंतर नरेंद्र मोदी ॲपवर, माय गव्हवर, देशातल्या कानाकोपऱ्यातून अनेक लोकांनी वाया जाणारं अन्न टाळण्यासाठी अभिनव कल्पनांसह काय काय प्रयोग केले. मी देखील कधी विचार केला नव्हता. आज आपल्या देशात विशेषतः तरुण पिढी अनेक वर्षांपासून हे काम करत आहे, काही सामाजिक संस्था करत आहेत, हे तर आपण गेली काही वर्ष ऐकून आहोत. मात्र माझ्या देशातले तरुण या कामात सहभागी आहेत हे तर मला नंतर समजलं. अनेकांनी मला व्हिडिओ पाठवले आहेत. अनेक ठिकाणं आहेत जिथे पोळ्यांची बँक सुरू आहे. या पोळ्यांच्या बँकेत लोक आपल्याकडच्या पोळ्या जमा करतात, भाजी जमा करतात आणि जे गरजू लोक आहेत ते तिथून घेऊन जातात. देणाऱ्यालाही समाधान मिळतं, घेणाऱ्यालाही अपमानित वाटत नाही. समाजाच्या सहकार्यानं कशी कामं होतात त्याचं हे उदाहरण आहे. आज एप्रिल महिना पूर्ण होत आहे, शेवटचा दिवस आहे. 1 मे रोजी गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांचा स्थापना दिन आहे. यानिमित्त दोन्ही राज्यांच्या नागरिकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. दोन्ही राज्यांनी विकासाच्या नवनवीन शिखरांना गवसणी घालण्याचा सातत्यानं प्रयत्न केला आहे, देशाच्या प्रगतीत योगदान दिलं आहे आणि दोन्ही राज्यांमध्ये महापुरुषांची अखंड मालिका आणि समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांचं जीवन आपल्याला प्रेरणा देत राहतं. आणि या महापुरुषांचं स्मरण करतानाच राज्याच्या स्थापना दिनी 2022 स्वातंत्र्याची 75 वर्ष आपण आपल्या राज्याला, आपल्या देशाला, आपल्या समाजाला, आपल्या शहराला, आपल्या कुटुंबाला कुठवर घेऊन जाणार याचा संकल्प करायला हवा. तो संकल्प तडीस नेण्यासाठी योजना बनवायला हव्यात आणि सर्व नागरिकांच्या सहभागानं पुढे जायला हवं. माझ्या या दोन्ही राज्यांना खूप खूप शुभेच्छा. एक काळ असा होता जेव्हा हवामान बदल हा शैक्षणिक जगताचा विषय असायचा, चर्चासत्राचा विषय असायचा. मात्र आज आपल्या लोकांच्या दैनंदिन आयुष्यात आपण अनुभवही घेतो, आश्चर्यही व्यक्त करतो. निसर्गानंही खेळाचे सर्व नियम बदलून टाकले आहेत. आपल्या देशात मे जूनमध्ये जो उन्हाळा असतो तो यंदा मार्च एप्रिलमध्ये अनुभवण्याची नामुष्की ओढवली आहे. आणि मला मन की बातवर जेव्हा मी लोकांच्या सूचना घेत होतो तर बहुतांश सूचना या उन्हाळ्याच्या दिवसात काय करायला हवं याबाबत लोकांनी सूचना केल्या आहेत. तसं या सर्व गोष्टी प्रचलित आहेत, नवीन काही नसतं. मात्र तरीही त्यांचं पुन्हा पुन्हा स्मरण करणं खूप उपयोगी पडतं. श्रीयुत प्रशांत कुमार मिश्र, TS कार्तिक अशा अनेक मित्रांनी पक्ष्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की व्हरांड्यात गच्चीवर पाणी ठेवायला हवं. आणि मी पाहिलं आहे की कुटुंबातली लहान लहान मुलं हे काम आवडीनं करतात. एकदा का त्यांना कळलं की हे पाणी का भरायचं की ते दिवसभरात 10 वेळा डोकावून पाहतात की जे भांडं ठेवलं आहे त्यात पाणी आहे की नाही, आणि पाहत राहतात की पक्षी आले की नाही. आपल्याला वाटतं की हा त्यांचा खेळ चालला आहे, मात्र खरोखरच लहान मुलांच्या मनात या संवेदना जागवण्याचा एक अद्भुत अनुभव असतो. तुम्ही देखील कधी बघा, पशुपक्ष्यांचा थोडासा लळा एका नव्या आनंदाची अनुभूती करून देतो. काही दिवसांपूर्वी मला गुजरात इथून श्रीयुत जगत भाई यांनी एक पुस्तक पाठवलं आहे, सेव्ह द स्पॅरोज. आणि यात त्यांनी चिमण्यांची संख्या जी कमी होत आहे त्याबाबत चिंता तर व्यक्त केली आहेच, मात्र त्यांनी स्वतः अभियान स्वरूपात त्यांच्या संरक्षणासाठी काय प्रयोग केले, काय प्रयत्न केले, खूप छान वर्णन या पुस्तकात केलं आहे. तसं आपल्या देशात पशुपक्षी, निसर्ग त्यांच्यासोबत सहजीवन या रंगानं आपण रंगलेलो आहोत. मात्र तरीही हे आवश्यक आहे की सामूहिकपणे अशा प्रयत्नांना बळ द्यायला हवं. जेव्हा मी गुजरातमध्ये मुख्यमंत्री होतो तेव्हा दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू सय्यदना साहेब यांना 100 वर्ष पूर्ण झाली होती. ते 103 वर्ष जगले आणि त्यांच्या 100 बोहरा समाजानं बुरहानी प्रतिष्ठानद्वारा चिमण्या वाचवण्यासाठी एक खूप मोठं अभियान राबवलं होतं. त्याचा शुभारंभ करण्याची मला संधी मिळाली होती. सुमारे 52,000 बर्ड फीडर्स त्यांनी जगातल्या कानाकोपऱ्यात वितरित केली होती. जागतिक विक्रमांच्या गिनीज बुकमध्ये त्याला स्थान मिळालं आहे. कधी कधी आपण इतके व्यस्त असतो, वृत्तपत्र टाकणारा, दूध देणारा, भाजीवाला, पोस्टमन, कुणीही आपल्या घराच्या दारात येतं, मात्र आपण विसरून जातो की उन्हाळ्याचे दिवस आहेत, जरा त्याला पाणी हवं का ते विचारूया. तरुण मित्रांनो, तुमच्याबरोबर देखील मला काही गप्पा मारायच्या आहेत. मला कधीकधी काळजी वाटते की आपल्या तरुण पिढीतल्या अनेकांना आरामदायी आयुष्य व्यतीत करायला मजा वाटते. आई वडीलही एका बचावात्मक अवस्थेत त्यांचं संगोपन करत असतात. अन्य काही दुसऱ्या टोकाचेही असतात, मात्र बहुतांश आरामदायी अवस्थावाले नजरेस पडतात. आता परीक्षा संपल्या आहेत, सुट्टीची मजा घेण्याच्या योजना बनल्या असतील. उन्हाळी सुट्टी, उष्मा असूनही जरा बरं वाटतं. मात्र मी एक मित्र या नात्यानं तुमची सुट्टी कशी जावी यासंबंधी काही बोलायचं आहे. मला खात्री आहे की काही लोक नक्की प्रयोग करतील आणि मला सांगतीलही. तुम्ही या सुट्टीचा उपयोग, मी 3 प्रस्ताव देतो, त्यापैकी 3 केलेत तर खूपच चांगली गोष्ट आहे. मात्र 3 एखादा करण्याचा प्रयत्न करा. हे पहा की नवा अनुभव असेल. प्रयत्न करा की नवीन कौशल्याची संधी साधा. प्रयत्न करा की ज्या विषयाबाबत ना कधी ऐकलं आहे, ना पाहिलं आहे, ना विचार केला आहे, ना माहिती आहे, मात्र तरीही तिथे जाण्याची इच्छा आहे आणि जा तिथे. नवीन जागा, नवा अनुभव, नवीन कौशल्य कधी कधी एखादी गोष्ट टी व्हीवर पाहणं किंवा पुस्तकात वाचणं किंवा परिचितांकडून ऐकणं आणि ती गोष्ट स्वतः अनुभवणं दोन्हींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मी तुम्हाला विनंती करेन की या सुट्टीत तुम्हाला जे काही कुतूहल आहे त्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करा, नवीन प्रयोग करा. प्रयोग सकारात्मक असावा, आरामदायी वृत्तीच्या बाहेर नेणारा असावा. आपण मध्यमवर्गीय कुटुंबातले आहोत, सुखी कुटुंबातले आहोत. काय मित्रांनो, कधी इच्छा होते का आरक्षणाशिवाय रेल्वेच्या द्वितीय श्रेणीतून तिकीट काढून चढण्याची, किमान 24 तासांचा प्रवास करण्याची? काय अनुभव येतो, त्या प्रवाशांच्या गप्पा काय आहेत, ते स्थानकावर उतरल्यावर काय करतात? बहुधा वर्षभर जे शिकू शकणार नाही ते 24 तासांच्या आरक्षणाशिवाय गर्दीनं तुडुंब भरलेल्या गाडीत झोपायलाही न मिळणं, उभ्या उभ्या प्रवास करणं, कधीतरी अनुभव घ्या. मी असं नाही म्हणत की पुन्हा पुन्हा करा, एकदा तर करा. संध्याकाळची वेळ आपला फुटबॉल घेऊन, व्हॉलीबॉल घेऊन किंवा कोणतंही खेळाचं साहित्य घेऊन तद्दन गरीब वस्तीत जा. त्या गरीब मुलांबरोबर स्वतः खेळा. तुम्ही बघा, बहुधा आयुष्यात खेळाचा आनंद यापूर्वी कधी मिळाला नसेल असा तुम्हाला मिळेल. समाजात अशा प्रकारचं आयुष्य जगणाऱ्या मुलांना जेव्हा तुमच्याबरोबर खेळण्याची संधी मिळेल, तुम्ही कधी विचार केला आहे त्यांच्या आयुष्यात किती मोठा बदल होईल? आणि मला खात्री आहे, एकदा गेलात पुन्हा पुन्हा जावंसं वाटेल. हा अनुभव तुम्हाला खूप काही शिकवेल. अनेक स्वयंसेवी संस्था सेवादायी काम करत असतात. तुम्ही तर गुगल गुरुशी जोडलेले आहात, त्यावर शोधा. अशाच एखाद्या संघटनेबरोबर 15 दिवस 20 दिवसांसाठी सहभागी व्हा. जा, जंगलांमध्ये जा. कधीकधी खूप उन्हाळी शिबिरं असतात, व्यक्तिमत्व विकासाची असतात, अनेक प्रकारच्या विकासाची असतात, त्यात सहभागी होऊ शकता. मात्र त्याचबरोबर कधी तुम्हाला वाटतं की तुम्ही असं उन्हाळी शिबिर केलं आहे, व्यक्तिमत्व विकासाचा अभ्यासक्रम केला आहे, तुम्ही कोणताही मोबदला न घेता समाजातल्या त्या लोकांपर्यंत पोहोचा ज्यांना अशी संधी मिळाली नाही, आणि जे तुम्ही शिकला आहात त्यांना शिकवा. कसं करायचं असतं तुम्ही त्यांना शिकवू शकता. मला या गोष्टींचीही चिंता सतावतीये की तंत्रज्ञान अंतर कमी करण्यासाठी आलं, तंत्रज्ञान सीमा संपवण्यासाठी आलं, मात्र त्याचा दुष्परिणाम असा झाला आहे की एकाच घरात 6 लोक एकाच खोलीत बसलेले आहेत, मात्र अंतर इतकं की कल्पनाच करू शकत नाही. का? प्रत्येक जण तंत्रज्ञानामुळे दुसरीकडे व्यस्त झाला आहे. सामूहिकता हा देखील एक संस्कार आहे, सामूहिकता एक शक्ती आहे. दुसरं मी म्हटलं की कौशल्य. तुम्हाला वाटत नाही का की नवीन काहीतरी शिकावं? आज स्पर्धेचं युग आहे, परीक्षेमध्ये एवढे बुडालेले असता जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी मेहनत करता, गुंतून जात. सुट्ट्यांमध्ये कुठला ना कुठला प्रशिक्षण वर्ग सुरूच असतो. पुढच्या परीक्षेची चिंता असते. कधीकधी भीती वाटते की आपली तरुण पिढी रोबो तर होत नाही ना, यंत्राप्रमाणे तर जगत नाही ना. मित्रांनो, आयुष्यात खूप काही बनण्याचं स्वप्न चांगली गोष्ट आहे, काहीतरी करून दाखवण्याचा विचार चांगली गोष्ट आहे आणि करायलाही हवं. मात्र हे देखील पहा की आपल्या आत जो मानवी घटक आहे तो कुठे कंटाळत तर नाही ना, आपल्या मानवी गुणांपासून कुठे दूर तर जात नाही ना. कौशल्य विकासात या पैलूवर थोडा भर देता येऊ शकेल का? तंत्रज्ञानापासून दूर स्वतःबरोबर वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न. संगीतातले एखादं वाद्य शिका, कुठल्या नवीन भाषेतील 5-50 वाक्य शिका. तमिळ असेल, तेलुगू असेल, आसामी असेल, बांगला असेल, मल्याळम असेल, गुजराती असेल, मराठी असेल, पंजाबी असेल, किती वैविध्यानं नटलेला देश आहे. आणि नीट पाहिलं तर आपल्याच आजूबाजूला कुणी ना कुणी शिकवणारा मिळू शकतो. पोहता येत नसेल तर पोहणं शिका, चित्र काढा. भले उत्तम चित्र येणार नाही, मात्र काहीतरी कागदावर उमटवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आत जी संवेदना आहे ती प्रकट व्हायला लागेल. कधीकधी छोटी छोटी कामं आपण ज्याला म्हणतो, आपल्याला का नाही इच्छा होत आपण शिकायचं? तुम्हाला गाडी चालवायला शिकावंसं वाटतं? कधी ऑटो रिक्षा शिकावी असं वाटतं का? तुम्ही सायकल तर चालवता, मात्र 3-चाकी सायकल जी लोकांना घेऊन जाते कधी चालवायचा प्रयत्न केला आहे का? तुम्ही बघा, हे सर्व नवीन प्रयोग, हे कौशल्य असं आहे तुम्हाला आनंदही देईल आणि आयुष्याला एका चौकटीत जे बांधलं आहे ना त्यातून तुम्हाला बाहेर काढेल. चाकोरी बाहेरचं काहीतरी करा. मित्रांनो, आयुष्य बनवायची हीच तर संधी असते. आणि तुम्ही विचार करत असाल की सर्व परीक्षा संपल्या, कारकिर्दीच्या नव्या वळणावर जाईन तेव्हा शिकेन, तर ती संधी येणार नाही. मग तुम्ही दुसऱ्या गडबडीत अडकाल. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला जादू शिकण्याचा छंद आहे तर पत्त्यांची जादू शिका. आपल्या मित्रमंडळींना जादू दाखवत राहा. काही ना काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नाहीत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तुमच्या आतील मानवी शक्तीला चालना मिळेल. विकासासाठी खूप चांगली संधी बनेल. मी माझ्या अनुभवातून सांगतो, जगाकडे पाहून जितकं आपल्याला शिकायला समजून घ्यायला मिळतं ज्याची आपण कल्पना करू शकत नाही. नवनवीन जागा, नवनवीन शहरं, नवनवीन नगरं, नवीन गावं, नवीन परिसर. मात्र जाण्यापूर्वी कुठे जात आहात त्याचा अभ्यास आणि गेल्यानंतर एखाद्या जिज्ञासूप्रमाणे ते पाहणं, समजून घेणं, लोकांशी चर्चा करणं, त्यांना विचारणं, हे जर प्रयत्न केले तर ते पाहण्याचा आनंद काही वेगळाच असेल. तुम्ही नक्की प्रयत्न करा आणि ठरवा. प्रवास जास्त करू नका. एका ठिकाणी गेल्यानंतर 3 दिवस 4 दिवस राहा, नंतर दुसऱ्या ठिकाणी जा, तिथे 3 दिवस 4 दिवस राहा. यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. तुम्ही जेव्हा जाल तेव्हा मला नक्की तिथला फोटो पाठवा. काय नवीन पाहिलं, कुठे गेला होतात, तुम्ही #incredibleindia याचा वापर करून आपले अनुभव सांगू शकता. मित्रांनो, यावेळी भारत सरकारनंही तुमच्यासाठी खूप छान संधी दिली आहे. नवीन पिढी तर रोख व्यवहारातून जवळजवळ मुक्त होत आहे. त्यांना रोखीची गरज नाही. ते डिजिटल चलनावर विश्वास ठेवू लागले आहेत. तुम्हीही करता. मात्र या योजनेतून तुम्ही कमाई देखील करू शकता. तुम्ही विचार केला आहे, भारत सरकारची एक योजना आहे. जर भीम ॲप जे तुम्ही डाउनलोड करत असाल, तुम्ही वापरत देखील असाल, मात्र दुसऱ्या कोणाला तरी वापरायला सांगा. दुसऱ्या कोणालाही याच्याशी जोडा. आणि त्या नवीन व्यक्तीनं जर 3 व्यवहार केले, आर्थिक व्यवहार 3 वेळा केले, तर हे काम केल्याबद्दल तुम्हाला 10 रुपये मिळू शकतात. तुमच्या खात्यात सरकारकडून 10 रुपये जमा होतात. जर दिवसभरात तुम्ही 20 लोकांकडून करवून घेतलं तर संध्याकाळपर्यंत 200 रुपये कमवू शकता. व्यापाऱ्यांचीही कमाई होऊ शकते, विद्यार्थ्यांचीही कमाई होऊ शकते. आणि ही योजना 14 ऑक्टोबरपर्यंत आहे. डिजिटल भारत घडवण्यात तुमचं योगदान असेल. नवीन भारताचे तुम्ही एक पहारेकरी बनाल. तर सुट्टीही आणि त्याचबरोबर कमाई देखील. रिफर अँड अर्न. सर्वसाधारणपणे आपल्या देशात VIP संस्कृतीप्रती एक तिरस्काराचं वातावरण आहे. मात्र ते इतकं खोलवर आहे हे मला अलीकडेच अनुभवायला मिळालं. जेव्हा सरकारनं ठरवलं की आता भारतात कितीही मोठी व्यक्ती का असेना, ती आपल्या गाडीवर लाल दिवा लावून फिरणार नाही. ते एक प्रकारे VIP संस्कृतीचं प्रतीक बनलं होतं. मात्र अनुभव हे सांगत होता की लाल दिवा तर वाहनावर लागत होता, गाडीवर लागत होता, मात्र हळूहळू तो डोक्यात घुसायचा. आणि डोक्यात ही VIP संस्कृती खोलवर रुजली आहे. आता केवळ लाल दिवाच गेला आहे, त्यामुळे कुणी हा दावा करू शकणार नाही की डोक्यात जो लाल दिवा घुसला आहे तो बाहेर आला असेल. मला एक खूप रोचक दूरध्वनी आला आहे. या दूरध्वनीत त्यांनी धास्ती देखील व्यक्त केली आहे. मात्र यावेळी या दूरध्वनीतून एवढा अंदाज येतो की सामान्य माणसाला या गोष्टी आवडत नाहीत. त्याला यात एक प्रकारचा अलिप्तपणा वाटतो. नमस्कार पंतप्रधानजी, मी शिवा चौबे बोलते आहे, जबलपूर मध्य प्रदेश इथून. मला सरकारच्या लाल दिव्यावरील बंदीबाबत थोडं बोलायचं आहे. मी वृत्तपत्रात एक ओळ वाचली ज्यात लिहिलं होतं, एव्हरी इंडियन इज VIP ऑन अ रोड. हे ऐकून मला खूप अभिमान वाटला आणि आनंदही झाला की आज माझा वेळ देखील तितकाच महत्त्वाचा आहे. मला वाहतूक कोंडीत अडकायचं नाही आणि मला कुणासाठी थांबायचंही नाही. म्हणून या निर्णयासाठी मला तुमचे मनापासून आभार मानायचे आहेत. आणि हे जे तुम्ही स्वच्छ भारत अभियान राबवलं आहे, यातून आपला देशच केवळ स्वच्छ होत नाहीये, तर आपल्या रस्त्यावरून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची दादागिरीही नाहीशी होत आहे, यासाठी धन्यवाद. सरकारी निर्णयाद्वारे लाल दिव्याचं जाणं हा तर व्यवस्थेचा एक भाग आहे, मात्र मनातूनही आपल्याला प्रयत्नपूर्वक ते काढून टाकायचं आहे. आपण सर्वांनी मिळून जागरूक प्रयत्न केले तर काढता येईल. नवीन भारताची आपली संकल्पना हीच आहे की देशात VIP ऐवजी EPIचं महत्त्व वाढावं. आणि जेव्हा मी VIPच्या जागी EPI म्हणतो तेव्हा माझी भावना स्पष्ट आहे. एव्हरी पर्सन इज इम्पॉर्टंट. प्रत्येक व्यक्तीचं महत्त्व आहे, प्रत्येक व्यक्तीचं महात्म्य आहे. 125 कोटी देशबांधवांचं महात्म्य आपण स्वीकारलं तर महान स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती मोठी शक्ती एकवटेल. आपण सर्वांनी मिळून करायचं आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी नेहमी म्हणत असतो की आपण इतिहास, आपली संस्कृती, आपली परंपरा यांचं पुन्हा पुन्हा स्मरण करावं. त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. यावर्षी आपण 125 कोटी देशबांधव संत रामानुजाचार्य यांची 1000वी जयंती साजरी करत आहोत. काही ना काही कारणामुळे आपण इतके अडकलो गेलो, इतके छोटे झालो की जास्तीत जास्त शताब्दीपर्यंतचाच विचार करत राहिलो. जगभरातल्या अन्य देशांसाठी तर शताब्दीचं खूप महत्त्व असेल, मात्र भारत इतका प्राचीन देश आहे की त्याच्या नशिबात 1000 वर्ष आणि 1000 वर्षांहूनही जुन्या आठवणी साजरा करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. 1000 वर्षांपूर्वीचा समाज कसा होता, त्यांची विचारसरणी कशी होती, थोडी कल्पना तर करा. आजही सामाजिक रूढी प्रथा तोडायच्या म्हटलं तर किती अडचणी येतात. 1000 वर्षांपूर्वी कसं होत असेल, खूप कमी लोकांना माहिती असेल की संत रामानुजाचार्यजी यांनी समाजात ज्या कुप्रथा होत्या, उच्चनीच असा भेदभाव होता, स्पृश्य अस्पृश्यचा भेदभाव होता, जातीवादाची भावना होती, त्या विरोधात खूप मोठा लढा दिला होता. स्वतः त्यांनी आपल्या आचरणातून समाज ज्यांना अस्पृश्य मानायचा त्यांना आपलंसं केलं होतं. 1000 वर्षांपूर्वी त्यांच्या मंदिर प्रवेशासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं आणि यशस्वीपणे मंदिर प्रवेश करवला होता. आपण किती भाग्यवान आहोत की प्रत्येक युगात आपल्या समाजातल्या वाईट चालीरीती नष्ट करण्यासाठी आपल्या समाजातूनच महापुरुष जन्माला आले आहेत. संत रामानुजाचार्यजी यांची 1000वी जयंती साजरी करत असताना सामाजिक ऐक्यासाठी, संघटनेत ताकद आहे ही भावना जागवण्यासाठी त्यांच्याकडून आपण प्रेरणा घ्यावी. भारत सरकार देखील 1 मे रोजी संत रामानुजाचार्य यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक टपाल तिकीट प्रकाशित करणार आहे. मी संत रामानुजाचार्यजी यांना आदरपूर्वक वंदन करतो, आदरांजली वाहतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, उद्याच्या 1 मेचं आणखी एक महत्त्व आहे. जगभरातल्या अनेक भागांमध्ये तो कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. आणि जेव्हा कामगार दिनाचा विषय निघतो, श्रमाची चर्चा होते, कामगारांची चर्चा होते, तेव्हा मला बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येणं अगदी स्वाभाविक आहे. आणि खूप कमी लोकांना माहीत असेल की आज कामगारांना ज्या सवलती मिळाल्या आहेत, जो आदर मिळाला आहे, त्यासाठी आपण बाबासाहेबांचे आभारी आहोत. कामगारांच्या कल्याणासाठी बाबासाहेबांनी दिलेलं योगदान अविस्मरणीय आहे. आज जेव्हा मी बाबासाहेब यांच्याबद्दल बोलतोय, संत रामानुजाचार्यजी यांच्याबाबत बोलतोय, तर 12व्या शतकातले कर्नाटकचे महान संत आणि सामाजिक सुधारक जगद्गुरु बसवेश्वरजी यांचीही आठवण येते. कालच मला एका समारंभात जायची संधी मिळाली. त्यांच्या वचनामृत संग्रहाचं लोकार्पण करण्याचा कार्यक्रम होता. 12व्या शतकात कन्नड भाषेत त्यांनी श्रम, श्रमिक यावर सखोल विचार मांडले आहेत. कन्नड भाषेत त्यांनी म्हटलं होतं, काय कवे कैलास. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या मेहनतीनंच भगवान शंकराच्या कैलासाची प्राप्ती करू शकता, म्हणजेच कर्म केल्यानेच स्वर्ग प्राप्त होतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर श्रम हेच शिव आहे. मी पुन्हा पुन्हा श्रमेव जयतेबाबत बोलत असतो, श्रम प्रतिष्ठेबाबत बोलतो. मला चांगलं आठवतंय, भारतीय मजदूर संघाचे जनक आणि चिंतक, ज्यांनी कामगारांसाठी खूप चिंतन केलं, असे श्रीयुत दत्तोपंत ठेंगडी म्हणायचे. एकीकडे माओवादानं प्रेरित विचार होते की जगातल्या मजुरांनी एक व्हावं आणि दत्तोपंत ठेंगडी म्हणायचे, कामगारांनो या जगाला एकत्र आणा. एका बाजूला म्हटलं जात होतं, जगातल्या कामगारांनी एकत्र यायला हवं. भारतीय चिंतनातून निघालेल्या विचारप्रवाहाला अनुसरून दत्तोपंत ठेंगडी म्हणायचे, कामगारांनो जगाला एक करा. आज जेव्हा कामगारांबद्दल बोलतो तेव्हा दत्तोपंत ठेंगडी यांची आठवण येणं खूप स्वाभाविक आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, काही दिवसांनंतर आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करू. जगभरात भगवान बुद्ध यांच्याशी जोडलेले लोक उत्सव साजरा करतात. जग आज ज्या समस्यांचा सामना करत आहे, हिंसा, युद्ध, विनाश, शस्त्रांची स्पर्धा, जेव्हा असं वातावरण पाहतो तेव्हा बुद्धांचे विचार खूपच प्रासंगिक वाटतात. आणि भारतात तर अशोकाचं जीवन युद्ध ते बुद्ध या प्रवासाचं उत्तम प्रतीक आहे. माझं सौभाग्य आहे की बुद्ध पौर्णिमेच्या या महान पर्वानिमित्त संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीनं वेसक दिन साजरा केला जातो. यावर्षी तो श्रीलंकेत साजरा होणार आहे. या पवित्र पर्वानिमित्त मला श्रीलंकेत भगवान बुद्ध यांना आदरांजली वाहण्याची एक संधी मिळेल, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याची संधी मिळेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, भारतात नेहमी सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जेव्हा आम्ही सबका साथ सबका विकास म्हणतो तेव्हा तो केवळ भारतात नाही, जागतिक संदर्भातही असतो. अनेक प्रकल्प सुरू असतात. 5 मे रोजी भारत दक्षिण आशिया उपग्रह प्रक्षेपित करेल. या उपग्रहाची क्षमता आणि त्याच्याशी संबंधित सुविधा दक्षिण आशियाचे आर्थिक तसंच विकासविषयक प्राधान्यक्रम पूर्ण करण्यात खूप सहाय्यभूत ठरतील. मग ते नैसर्गिक साधन संपत्तीचं मॅपिंग असेल, दूर औषध क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल किंवा सखोल माहिती तंत्रज्ञान जोडणी असेल, लोकांमधील संपर्काचा प्रयत्न असेल. दक्षिण आशियाच्या या उपग्रहामुळे आपल्या संपूर्ण प्रदेशाला पुढे जाण्यासाठी मदत होईल. संपूर्ण दक्षिण आशियाबरोबर सहकार्य वाढवण्यासाठी भारताचं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, अमूल्य भेट आहे. दक्षिण आशियाप्रती आपल्या कटिबद्धतेचं हे एक उपयुक्त उदाहरण आहे. दक्षिण आशियाई देश जे या दक्षिण आशिया उपग्रहाशी जोडलेले आहेत त्या सर्वांचं या महत्त्वपूर्ण प्रयत्नांसाठी स्वागत करतो, शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, उष्मा खूप वाढला आहे. आपल्या माणसांनाही जपा, स्वतःलाही जपा. खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.